चीनीमंडी.com पॉडकास्ट।
युक्रेनमध्ये 30 ऑगस्ट पासून 2,35,000 टनपेक्षाही अधिक साखरेचं उत्पादन। युक्रेनमधील क्लिव्ह विभागातील राढेखीव जिल्ह्यातील साखर रिफायनरीजनं 30 ऑगस्ट 2019 या सध्याच्या साखर हंगामापासून 2,35,000 साखर उत्पादन केलं आहे। युक्रेनमध्ये 1 ऑक्टोबरपर्यंत सुमारे 2,35,100 टन साखर उत्पादन झालं होतं आणि 1.7 दशलक्ष टन साखरेवर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती युक्रेनच्या नॅशनल असोसिएशनच्या साखर उत्पादक संघटनेच्या उक्रत सुकोर यांनी दिली। नियोजित असणाऱ्या 32 साखर शुद्धीकरण केंद्रांपैकी 25 साखर शुद्धीकरण युक्रेनमध्ये कार्यरत आहेत। युनियनच्या पूर्वी दिलेल्या अहवालानुसार देशाच्या साखर उत्पादनात घट झाल्यामुळं 2019-2020 या हंगामात साखरेचे घाऊक दर 18% वाढून $13,000 प्रतिटन होऊ शकतात। NSU सांगितलं आहे की अतिवृष्टीमुळं युक्रेनमध्ये साखरेचं कमी उत्पादन झाल्यामुळे 2019 1.1 दशलक्ष टनांवर येऊ शकतं। उक्रत सुकोर म्हणाले, 2019 साखरेखालील क्षेत्र सन 2018 कमी झालं आहे। MY 2018-2019 साखर हंगामात युक्रेनियन साखर उद्योगांनी साखर उत्पादन 15% कमी केल्यामुळं ते 1.7 दशलक्ष टन इतकं झालं आहे।